ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
ಇರಾನ್ साखर कारखाना कामगारांचा संप कायम. इराणच्या खुजेस्तान प्रांतातील शुषमध्ये हप्तपे साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा विरोध कायम आहे. कर्मचारी अवैतनिक वेतन, चिकित्सा विमा आणि औद्योगिक क्षेत्राची राज्य क्षेत्रातील परती आशा मागण्यासाठी कर्मचारी 15 जून पासून संपावर आहेत. या आंदोलनामुळे फायदा झाला, ज्यामुळे कारखान्याने कर्मचाऱ्यांना 1 महिन्याची अवैतनिक मजुरी द्यावी लागली. सुरुवातीला केवळ काहीच कामगारांना पगार मिळाले होते. आंदोलनकर्त्यांनी देय थकबाकी आणि कामावरून काढून टाकण्यात आलेल्या श्रमिकांच्या पुनर्वसनाची मागणी केली आणि कंपनीच्या खासगीकरणाचा कठोर विरोध केला.